आजचे दैनिक सुभक्ती पर्वत 22 ऑक्टोबर. पती पत्नींसाठी पूर्णानंद. तरी मी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टी आपापल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. इफिसकरासपत्र 5:24-25. देवाने वैवाहिक जीवनासाठी प्रीतीचा एक अनुरणीय आदर्श नेमून दिला आहे. पती पत्नीच्या भूमिका सारख्या नसतात. पतीने मंडळीचा मस्तक असलेल्या ख्रिस्ताकडून त्याच्यासाठी ठरवले सूत्र घ्यायचे आहे, तर पत्नीने ख्रिस्ताच्या अधीन असलेल्या मंडळीसाठी देवाने जो नमुना दिला आहे त्यापासून तिने तिचे सूत्र घ्यायचे आहे. असे केल्याने पापात झालेल्या पतनाची दुष्टाई आणि त्याचे विनाशकारी परिणाम पालटू लागतात. पापात झालेल्या पतनामुळे स्त्रीचे मस्तक म्हणून पुरुषाची वात्सल्यमय भूमिका पालटून काही पुरुषांमध्ये तिने जुलुमशाही वर्चस्वाचे विकृत रूप घेतले आहे. तर इतर पुष्कळ पुरुषांमध्ये तिचे रूपांतर आपल्या कर्तव्याशी हलगर्जीपणा बाळगण्यात झाला. या पतनामुळे स्त्रीचे शहाणपण आणि ऐच्छिक अधीनता विकृत होऊन तिचे रूपांतर काही स्त्रियांमध्ये कावेबाज व कारस्थानी वृत्तीत झाले आहे. तर इतर काही स्त्रियांमध्ये निर्लज्ज मुजोरी आणि दबंगपणाची वृत्ती निर्माण झाली आहे. पापाच्या या बंधनापासून सोडवणारा मसीहा काळाची पूर्णता झाल्यावर जेव्हा येशू ख्रिस्तामध्ये प्रकट होणार होता तेव्हा आम्ही ज्या मुक्तीची प्रतीक्षा करत होतो ती मुक्ती म्हणजे स्त्रीचे मस्तक म्हणून पुरुषाची वात्सल्यमय भूमिका आणि स्त्रीची ऐच्छिक अधीनता या व्यवस्थेचा विध्वंस करण्यासाठी नव्हती, तर ती पुन्हा स्थापित व्हावी म्हणून होती. पत्नींनो, आनंदी मंडळीसाठी देवाने जो कित्ता घालून दिला आहे त्याचे अनुकरण करून तुम्ही तुमच्या पतन पावलेल्या अधीनस्थ भूमिकेची पुनर्स्थापना करा. पतींनो, प्रीतीने भरलेला ख्रिस्त असा जो मंडळीचा प्रेमळ मस्तक म्हणून देवाने जो आदर्श तुमच्या पुढे मांडला त्याचे अनुकरण करून तुम्ही तुमच्या पतन पावलेल्या मस्तकपणाच्या भूमिकेची पुनर्स्थापना करा. मी इफिस 5:21-33 या दोन गोष्टी पाहतो. 1, वैवाहिक जीवनात ख्रिस्ती पूर्णानंद काय आहे याचे दर्शन आणि त्याच्या प्रेरक शक्तीचा उद्गम. पत्नींनो, तुमच्या वैवाहिक नात्यातील मस्तक किंवा पुढारी म्हणून देवाने तुमच्या पतींना जी भूमिका नेमून दिली आहे ती मान्य करून आणि त्याला पूर्ण सन्मान देऊन तुमच्या पतीच्या आनंदात तुमचा आनंद शोधा. पतींनो, जसे ख्रिस्ताने मंडळीचे पुढारपण केले आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अगदी तसेच पुढारपण करण्याची आपली जबाबदारी स्वीकारून तुमच्या पत्नीच्या आनंदात तुमचा आनंद शोधा. मी आनंदाने माझ्या आयुष्यात देवाच्या चांगुलपणा साक्ष देऊ इच्छितो. 1968 माझे लग्न झाले. त्याच वर्षी मला ख्रिस्ती पूर्णानंदाचा शोध लागला. तेव्हापासून नोयल आणि मी येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहून आम्ही शक्य तितक्या आवेशाने पूर्णपणे चिरस्थायी असलेल्या आनंदाचा एकमेकांमध्ये शोध करीत आलेलो आहोत. जरी अपूर्णपणे तरी पुष्कळ प्रसंगी अर्ध्या मनाने का होईना आम्ही एकमेकांच्या आनंदात स्वतःचा आनंद लुटला आहे. आणि आम्ही लग्नाच्या जवळजवळ 50 वर्षांनंतर एक मनाने अशी साक्ष देऊ शकतो. जे लग्न करण्याचा विचार करीत आहे त्यांना आमचा संदेश हा की तुमचा मनोरथ साध्य करण्याचा हाच मार्ग आहे. माझ्या आणि नोयलच्या बाबतीत विवाह म्हणजे ख्रिस्ती पूर्णानंदाचा आवश्यक घटक आहे. जेव्हा एक जोडीदार आपल्या दुसऱ्या जोडीदाराच्या आनंदात आपल्या आनंदाचा शोध घेतो आणि देवाने नेमून दिलेली आपली भूमिका पार पाडतो तेव्हा ख्रिस्त आणि मंडळी यांच्यातील नात्यांचा दृष्टांत म्हणून विवाहाचे रहस्य त्याच्या महान गौरवासाठी आणि आपल्या महान आनंदासाठी प्रकट होते.